विविध भारती पुणे वैष्णवी कारणकर सादर करत आहे पुणे वृत्तांत. आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा लाभ घेता यावा यासाठी सर्व पात्र लाभार्थ्यांनी ऑनलाईन नोंदणी करावी तसंच आयुष्मान भारत गोल्डन कार्ड काढून घ्यावीत असं आवाहन पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ राजेश देशमुख यांनी केलं आहे. 2011 जनगणना यादीतल्या आकडेवारीनुसार पुणे जिल्ह्यात ग्रामीण आणि शहरी भागात मिळून 4,57,028 कुटुंब या योजनेचे पात्र लाभार्थी आहेत. आतापर्यंत केवळ 4,26,373 लाभार्थ्यांनी आयुष्मान भारत गोल्डन कार्ड काढलं आहे. नांदेड छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर इथल्या शासकीय रुग्णालयातील मृत्यूंप्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे राज्यातील सर्व महापालिकांच्या प्रमुखांची बैठक घेऊन आढावा घेतला. त्यानंतर पुणे महापालिकेच्या रुग्णालयातल्या स्थितीवर नजर ठेवण्यासाठी 2 अधिकाऱ्यांची समिती स्थापन केली आहे. हे अधिकारी रुग्णालयातील स्वच्छता, औषधांचा साठा, डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांची उपस्थिती, उपकरणे सुस्थितीत आहेत की नाही याची दैनंदिन तपासणी करून त्याचा अहवाल शासनाला सादर करणार आहेत. पुणे महापालिकेच्या येरवडा इथल्या राजीव गांधी रुग्णालयातील प्रलंबित समस्या आणि अत्यावश्यक सोयी सुविधांसाठी रुग्णालय प्रशासनाच्या वतीनं महापालिका आयुक्त आणि आरोग्य प्रमुखांना विनंती करण्यात आली होती. त्यानुसार अतिरिक्त महापालिका आयुक्त विकास ढाकणे यांनी राजीव गांधी रुग्णालयाची नुकतीच पाहणी केली तसंच या ठिकाणी आवश्यक सोयी सुविधा तात्काळ उपलब्ध करून देण्याबाबत संबंधित विभागांना सूचनाही दिल्या. तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं देणगीदार आणि गरजवंत ही दरी मिटवत सामाजिक काम झाल्यास सामाजिक क्षेत्रात चमत्कार वाटावा असं मोठं काम उभं राहू शकतं असा विश्वास ज्येष्ठ शास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांनी व्यक्त केला. आर्टिस्ट्री या संस्थेतर्फे वेगवेगळ्या क्षेत्रातील सामाजिक संस्थांच्या कार्याचं प्रदर्शन करणाऱ्या देणे समाजाचे या सामाजिक उपक्रमाचं उद्घाटन आज पुण्यात डॉक्टर माशेलकर यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते. सण उत्सवासाठी मदत करणाऱ्या उद्योजकांवर कारवाईचा बडगा उगारल्यानं उत्सवाला आर्थिक मदत करण्यास कोणी उद्योजक पुढे येणार नाहीत आणि सण उत्सवाची परंपरा लोप पावेल असा आक्षेप घेत पुण्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी उद्योजक पुनीत बालन यांना पाठिंबा जाहीर केला आहे. नुकत्याच झालेल्या गणेशोत्सव काळात शहरात विनापरवानगी जाहिरात फलक लावल्याप्रकरणी पुनीत बालन यांच्यावर महापालिकेनं दंडाची कारवाई केली होती त्यानंतर ही प्रतिक्रिया उमटत आहे. दुसरीकडे जाहिरात फलकासाठीची नियमावली आणि शहराचं विद्रुपीकरण या मुद्द्यांवर चर्चा व्हायला हवी असं मत शहरातील काही सामाजिक आणि स्वयंसेवी संस्थांनी व्यक्त केलं आहे. इलेक्ट्रिक वाहनांच्या चार्जिंगसाठी महावितरणकडून स्वतंत्र वीज मीटर घेतलं तर त्यासाठी सवलतीचा वीज दर दिला जाणार आहे. चार्जिंगसाठी कितीही वीज वापरली तरी प्रति युनिटचा दर तोच राहणार आहे. या योजनेअंतर्गत आतापर्यंत पुणे पिंपरी चिंचवड आणि ग्रामीण भागात मिळून सुमारे 200 स्वतंत्र वीज मीटर महावितरणकडून देण्यात आले आहेत. त्यामध्ये वैयक्तिक वीज मीटर घेणाऱ्यांची संख्या कमी आहे. नागरिकांनी या योजनेचा फायदा घ्यावा असं आवाहन पुणे महावितरण जनसंपर्क अधिकारी निशिकांत राऊत यांनी केलं आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या सईद मुश्ताक अली T20 क्रिकेट हंगामाला 16 ऑक्टोबरपासून सुरुवात होत आहे. यासाठी महाराष्ट्राचा वरिष्ठ गटाचा पुरुष संघ जाहीर झाला आहे. महाराष्ट्राच्या संघाचं कर्णधारपद पुण्याच्या केदार जाधव याच्याकडे सोपवण्यात आलं आहे. पुणे जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेत किशोरी गटात डॉ पतंगराव कदम संघानं विजेतेपद पटकावलं. किशोर गटात अंतिम फेरीत श्रीकृष्ण संघ अजिंक्य ठरला. पुरुषांच्या अंतिम सामन्यात सतेज बाणेर अ संघ अजिंक्यपदाचा मानकरी ठरला तर महिलांच्या अंतिम सामन्यात MH स्पोर्ट्स संघानं जेतेपदावर आपलं नाव कोरलं. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांना वसतिगृहातच व्यायाम करता यावा यासाठी दोन्ही वसतिगृहात खुली व्यायामशाळा उभारण्यात आली आहे. त्याचं उद्घाटन काल कुलगुरू डॉ सुरेश गोसावी यांच्या हस्ते करण्यात आलं. पुणे आणि परिसरात आज कमाल तापमान 33 तर किमान तापमान 19 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आलं. उद्याही साधारण असंच तापमान राहील असा अंदाज पुणे वेधशाळेनं वर्तवला आहे. तर हा होता आजचा पुणे वृत्तांत. उद्या पुन्हा भेटू विविध भारती पुणे केंद्रावर संध्याकाळी 6 वाजता ताज्या पुणे वृत्तांतमध्ये. नमस्कार.